माता सरस्वतीचे वाहन मयूर, त्याचे एक मोर पीस डोळ्यावरून हळुवारपणे फिरवावे, त्याच नाजूकपणे ही विराणी माऊलीने लिहिली आहे. अवचिता परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. वसंत ऋतूतला एक सुंदर दिवस, दुपारचा पहिला प्रहर असावा. वातावरण कसं शांत होतं. घरातली सर्व कामे आटपून मी माझघरात आईजवळ बोलत बसले होते. तोच अचानक एका सुगंधाचा झोत माझ्या भोवती फेर धरू लागला. मी विचार करत राहिले, हा सुगंध कशाचा? हा गुलाबाचा का मोगऱ्याचा का जाईचा का जुईचा? नाही नाही, हा सुगंध फुलांचा नाही, हा मृदगंध पण नाही. मग हा सुगंध कसला? मग मला जाणवले, झाडांच्या वृक्षांच्या दाटीने सारी वनराई दाटली आहे. वसंत ऋतूमुळे लतावेलींना फुलांना बहर आला आहे. रान पर्णफुलांनी सजले आहे. दुपारची वेळ आहे. सगळे वातावरण उष्ण आहे, स्तब्ध आहे. आणि अचानक एक वाऱ्याची झुळूक त्या वृक्षांना, त्या लतावेलींना, त्या फुलांना, त्या पाचोळ्याच्या आत लपलेल्या मृदगंधाला आपल्या बरोबर घेऊन साऱ्या वातावरणात फेर धरते. होत जागी रान गीते, हृदय लागे गुणगुणू. ही रानाची गुणगुण म्हणजे हा परिमळ. सर्व सुगंधांचा राजा, सर्वांगाला चिकटणारा नाही पण लपेटून घेणारा हा परिमळ अचानक वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन झुळकत झुळकत नाजूकपणे माझ्या अंगाला लपेटला. आणि मी अचानकपणे म्हणाले, गोपाळू आला गे माये. मला जाणवलं, हा परिमळ त्या कृष्णाच्या अस्तित्वाचा आहे. चाचरती चाचरती बाहेरी निघाले, टकची मी ठेले काय करू. त्या परिमळामुळे मला जाणवले की अंगणात कृष्ण उभा आहे. मी साशंक होते की खरंच तो आला असेल का? हे सत्य आहे की भास आहे? माझ्या विरही मनाला पडलेलं हे स्वप्न तर नाही? म्हणून मी चाचरत चाचरत, घाबरत घाबरत, अडखळत अडखळत दारापाशी गेले आणि आश्चर्यचकित होऊन जागच्या जागी रोवले गेले. कारण माझ्या अंगणात साक्षात तो कृष्ण उभा होता. मीराबाई म्हणते, मारे अंगणामा श्याम पधारो. कसा दिसत होता तो? तो सावळा सुंदरू, कासे पितांबरू, लावण्य मनोहरू देखियला. तो सावळा होता आणि सुंदर होता. आणि त्यांनी आपल्या कमरेला पितांबर कसलेला होता. प्रभू राम सावळे होते. द्रौपदी ही सौंदर्यवती सावळी होती, म्हणून तिला कृष्णा म्हणतात. घनश्याम मेघश्याम घननीळा हे सारे शब्द सौंदर्याचे प्रतीक आहेत. घननीळा मेघश्यामावर एक वीज लखलकावी, तशी त्या सावळ्या सुंदरावर पितांबर लखलकत सळसळत होते. ते सौंदर्य पाहून लावण्य मनोहरमय झाले. बोधुनी ठेले मन तव झाले आन, सोखोनी घेतले प्राण माझे गे माई. हे आहे हे बाये हे माये, तुला मघा मी म्हणाले होते ना, अगं गोपाळ आपल्या घरी आला आहे. मी म्हणे गोपाळू आला गे माये, असं म्हणाले होते ना आई. मी किती आनंदले होते की माझ्या जीवाचा राव साक्षात अंगणात उभा आहे. आई, सारी लोक लाज सोडून मी त्याला क्षेम द्यायला धावत गेले. मी त्याला क्षेम पण दिले, पण आई, त्या कान्हाने माझी काय दशा केली आहे ते बघ. त्याचा स्पर्श मला झाला, तो स्पर्श नसून आत्मज्ञानाचा बोध होता. माझी भावावस्था बघून त्या कृष्णाने माझे प्राण सुकून घेतले. ही भावावस्था आहे, ती सहज समाधीची मुद्रा आहे. ही तुर्यावस्था आहे. रामकृष्णांची भावमुद्रा बघून नरेंद्र त्यांना म्हणाले, गुरुदेव मला ही सहज समाधी हवी. रामकृष्ण पलंगावर बसले होते, त्यांच्या पायाशी नरेंद्र बसले होते. रामकृष्ण हसले, त्यांनी आपल्या पायाचा अंगठा नरेंद्राच्या खांद्याला लावला आणि क्षणार्धात नरेंद्राला सहज समाधी लागली. त्या क्षणापासून साध्या नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले. स्वामी विवेकानंदांचा उदय होणे आणि साध्या नरेंद्राचा अस्त होणे ही त्या सहज समाधीची सहज लीला होती. साधी विरहिणी संपली आणि एक योगिता निर्माण झाली. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सुखाचा, तेने काया मने वाचा वेदी आले. आई वडिलांची कृपा आणि सद्गुरूने कृपा करून ही सहज समाधीची अवस्था प्राप्त करून दिल्यावर हा विठ्ठल मला सुखे नैव प्राप्त झाला. आणि त्या विठ्ठलाने कृपा करून माझी काया मने वाचा वेधून घेतली, म्हणजे मलाच कवेत घेतले. हे अद्वैत आहे. अशा क्षणी अवचिता परिमळू झुळकला अळू माळू. मी म्हणे गोपाळू आला गे माये.
राजकुमार।